नहेम्या अध्याय 4. आम्ही यरुश्लेमेचा कोट बांधून काढत आहोत हे सनबल्लटाने ऐकले तेव्हा तो फार संतापला आणि नाराज झाला व त्याने यहुद्यांचा उपहास करायला सुरुवात केली. सनबल्लटाने आपले भाऊबंद आणि शोमरोन येथील सैन्य यांच्या उपस्थितीत तो म्हणाला, हे दुबळे यहुदी काय करत आहेत? ते आपल्यासाठी नगर स्थापित करतील काय? ते यज्ञ करतील काय? एक दिवसात सगळे बांधकाम पुरे करतील काय? या उकिरड्यातून आणि घाणीतून ते पुन्हा दगडांना सजीव करतील काय? तोबिया अम्मोनीची सनबल्लटाला साथ होती आणि तो म्हणाला, जर एक लहानसा कोल्हा त्यावर चढून गेला तरी तो ही दगडी भिंत पाडून टाकील. आमच्या देवा, ऐक, कारण आमचा तिरस्कार होत आहे. त्यांचे टोचून बोलणे त्यांच्या मस्तकी उलट आण. ज्या देशात ते बंदिवासात आहेत त्यामध्ये त्यांची लूट होवो. त्यांच्या अपराधांची क्षमा करू नको. तसेच तुझ्या डोळ्यांदेखत केलेल्या पापांची क्षमा करू नकोस, कारण बांधकाम करणाऱ्यांसमोर त्यांनी तुला राग आणला आहे. यरुश्लेमेचा कोट आम्ही बांधला व सर्व कोट अर्ध्या उंचीपर्यंत तयार झाला, कारण लोकांनी मनापासून काम केले. पण जेव्हा सनबल्लट, तोबिया, अरबी, अम्मोनी आणि अश्दोदी यांचा मात्र फार संताप झाला. लोकांनी यरुश्लेमेच्या भिंतीचे काम सुरूच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले. भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हेही त्यांच्या कानावर आले. तेव्हा या सर्वांनी एकत्र येऊन आणि यरुश्लेमेविरुद्ध हल्ला करण्याचा कट केला आणि तेथे गोंधळ उडवण्याचा त्यांनी बेत केला. पण आम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली आणि त्यांना तोंड द्यायला सज्ज असावे म्हणून आम्ही रात्रंदिवस पहारा करण्यासाठी भिंतीवर राखणदार नेमले. मग त्यावेळी यहुदी लोक म्हणाले, भारवाहकांची शक्ती कमी झाली आहे. वाटेत खूपच घाण आणि केरकचरा साचला आहे आणि कोटाचे बांधकाम आम्ही चालू ठेवू शकत नाही. आणि आपले शत्रू म्हणतात, यहुद्यांना काही समजायच्या किंवा दिसायच्या अगोदरच आम्ही त्यांच्यात शिरकाव केलेला असेल आणि आम्ही त्यांना मारून टाकू म्हणजे कामच थांबेल. त्यावेळी जे यहुदी त्यांच्या जवळ राहत होते ते चोहोकडून आमच्याकडे आले आणि आमच्या विरुद्ध त्यांनी जी योजना केली होती त्याविषयी इशारा देऊन 10 वेळा बोलले. तेव्हा मी कोटाभोवतालच्या सर्वात सखल जागांच्या मागे काही जणांना ठेवले. प्रत्येक कुटुंबाला ठराविक जागेवर नेमले. त्यांच्याजवळ तलवारी, भाले आणि धनुष्य ही शस्त्रे होती. सगळी परिस्थिती मी डोळ्या खालून घातली आणि मग उभा राहून मी महत्वाची घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांना म्हणालो, आपल्या शत्रूंची भीती बाळगू नका. आमचा प्रभू परमेश्वर जो महान आणि सामर्थ्यशाली आहे त्याचे स्मरण करा. आपले भाऊबंद, मुले, मुली, आपल्या स्त्रिया आणि घरदारे यांच्यासाठी लढा. आपले बेत आम्हास कळून चुकले आहेत हे आमच्या शत्रूंनी ऐकले आणि देवाने त्यांचे बेत धुळीला मिळवले हे त्यांना समजले. तेव्हा आम्ही पुन्हा कोटाच्या कामाला लागलो. जो तो आपापल्या ठिकाणी जाऊन आपल्या वाट्याचे काम करू लागला. त्या दिवसापासून माझे निम्मे सेवक फक्त तटबंदीचे काम करत होते आणि उरलेले निम्मे लोक भाले, ढाली, धनुष्य यासह चिलखत घालत सर्व यहुदी लोकांच्या पाठीमागे अधिकारी उभे होते. बांधकाम करणारे आणि त्यांचे मदतनीस यांच्या एका हातात बांधकामाची अवजारे तर दुसऱ्या हातात शस्त्रे होती. तलवार कमरेला बांधूनच प्रत्येक जण बांधकाम करत होता. सावधगिरीच्या इशाऱ्याचे रणशिंग वाजवणारा मनुष्य माझ्या शेजारीच होता. मग मी प्रमुख घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांच्याशी बोललो. मी त्यांना म्हणालो, ही एक प्रचंड कामगिरी आहे आणि आपण भिंती लगत विखरलेलो आहोत, एकमेकांपासून लांब अंतरावर आहोत. तेव्हा करण्याचा आवाज कानी पडताच त्या ठिकाणी धावत या, तेथे एकत्र गोळा व्हा, आपला देवच आपल्यासाठी लढेल. अशा प्रकारे आम्ही यरुश्लेमेच्या कोटाचे काम चालूच ठेवले. अर्धे लोक हाती भाले घेऊन पहाटेपासून ते सरळ रात्री आकाशात चांदण्या दिसेपर्यंत उभे असत. त्यावेळी मी लोकास असेही म्हणालो, प्रत्येक बांधकाम करणाऱ्याने आपल्या मदतनीसासह रात्री यरुश्लेमेच्या आत राहिले पाहिजे, म्हणजे रात्री ते राखणदार म्हणून आणि दिवसा कामगार म्हणून काम करतील. मी माझे बंधू, माझे सेवक आणि माझ्या मागून चालणारे राखणदार कोणीही आपले कपडे बदली करत नसत आणि पाण्याला जाताना सुद्धा आम्ही प्रत्येक जण आपले शस्त्र धारण करीत असे.